chinimandi.com podcast.
दोन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं उपोषण. नारायणगड साखर कारखान्यानं ऊसाचे पैसे देण्यास उशीर केल्यानं भारतीय किसान युनियन यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दोन शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. बीकेयू ब्लॉक अध्यक्ष नरपत राणा आणि जिल्हाध्यक्ष जसमेर सिंग यांनी हे उपोषण सुरू केलं आहे. नरपत राणा म्हणाले, ऊस उत्पादकांना दरवर्षी त्यांची देयकं निकाली काढण्यासाठी आंदोलन करणं भाग पडतं. या हंगामातील आतापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त रक्कम थकीत आहे. आमची नियमित आणि लवकर देयकाची मागणी पूर्ण होईपर्यंत हे उपोषण सुरू राहील. दरम्यान भारतीय किसान युनियन देखील या विषयावर महापंचायत घेणार आहे. कारखान्यानं आपली थकबाकी वेळेवर न भरल्यानं युनियननं गेल्या महिन्यात महापंचायतीची हाक दिली होती. नारायणगड SDM आदिती म्हणाल्या की 24 डिसेंबरपर्यंतची देयकं मंजूर झाली होती आणि या आठवड्यात डिसेंबरची देयकं दिली जातील अशी शेतकऱ्यांची मनं वळवण्याचे आम्ही प्रयत्न केले, पण ते त्यांच्या मागणीवर ठाम राहिले.